नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, थळाव्यो सुविधा आणि शिक्षकांच्या उपलब्धीची व्यवस्था पळोवन अंदु इयत्ता 9वी सावन एनईपी चालीक लावपाचो निर्णय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। महसूल सचिव आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस आणि आयज सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची बसका घेऊन मान्सून पूर्व कामांचा नियाळ घेतलो। कान्स हांगा सुरू आशिल्ल्या चित्रपट महोत्सवात गोयात जावपी 55व्या इफ्फीच्या पोस्टराचे उक्तावण केले। पावसा पयली वास्को शारातल्यो व्हाळयो आणि नाले नितळ करपाची कामां पुराय जातली म्हणपाची माहिती थळाव्या आमदारान दिल्या। आणि दुरुस्ती खातीर बंद आशिल्ले मडगाव रवींद्र भवनातले पाय तियात्रिस्ट सभाघर 22 मे सावन सुरू जातले। मुळाव्यो सुविधा आणि शिक्षकांच्या उपलब्धीची व्यवस्था पळोवन अंदु इयत्ता 9वे सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हळ्यारूच एनईपी चालीक लावपाचो निर्णय सरकारान घेतला, तशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत जाहीर केले। एनईपी चालीक लावपाच्या नियाळा खातीर आयज शुक्रारा मुखेलमंत्र्यांच्या फुडारपणाखाला बसका जाली। हे बसकेन तरेकवार विशयाचेर चर्चा जाली। वोकेशनल कला शिक्षकांची समस्या एनईपीच्या कार्यवाहींत आशिल्ली। भूगोल विशयाचो वोकेशनल विशयान आसपाव जाला। भूगोल शिक्षकांक प्रशिक्षण दितले, तशेंच कलेच्या विशया खातीर एससीईआरटी मार्फत शिक्षकांची नेमणूक जातली। मुख्याध्यापक तशेंच शिक्षकांक एनईपी विशीं मार्गदर्शन दिवपाच्यो सुचोवण्यो केल्या। एनईपी फुडाराक उचेल्या शिक्षणा खातीर पूरक थारतली अशें मुखेलमंत्र्यान सांगले। 180 शिक्षकांची भरती फास्ट ट्रॅक पद्दतीन जातली। राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन मंडळ ही संयुक्त संस्था करपाचो निर्णय असा। डीआरईटी संस्था एससीईआरटी खाला हाडटले। 11वीच्या प्रवेशाविशी कसलोच घुसपागोंदळ ना अशें डॉ सावंत हांणी स्पष्ट केले। महसूल सचिव आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री संदीप जॅकीस हांणी आयज पर्वरे सचिवालयात सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची बसका घेऊन मान्सून पूर्व तयारीच्या कामाचो आणि उपाय योजनांचो नियाळ घेतलो। मान्सून हंगामात साबार आव्हानांक तोंड दिवचे पडटा, अशी आव्हानां कमी करपा खातीर संबंधित यंत्रणांनी वेळार उपाय आणि तयारी करपाची गरज असा। या वर्षा मान्सूनाच्या काळात गोयात चढ आणि नेटाचो पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला, आणि त्याखातीर निर्माण जावपी कसल्याय आपत्कालीन परिस्थितीक तोंड दिवपा खातीर संबंधित यंत्रणांनी तयार रावपाची गरज महसूल सचिवांनी उक्तायली। कसल्याय आपत्तीच्या वेळार जीव तशेंच मालमत्ता वाचोवपा खातीर कर्मचाऱ्यांक गरजेचे प्रशिक्षण दिवन तयार दवरपाची गरज आसा अशें तांणी सांगले। पावसान पूर येवप, झाडांक पडप, पालसणां कोसळप या सारख्या सैमीक आपत्तीच्यो घडणुको घडटात ते खातीर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी 24/7 अशा तरेन सक्रीय रावपाक जाय। दोनूय जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन केल्ले आसात। श्री जॅकीस हांणी सचेत मोबाईल एप सुरू करपाची सुचोवणी केली। बसकेन नियंत्रण कक्षाचे कामकाज पूर येवपाचे आणि पालसणां कोसळपाचे वाठार आपत्तीच्या वेळार स्थलांतरण येवजण आणि स्मार्ट सिटीच्या कामाविषयी चर्चा झाली। अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुरेंद्र नाईक आणि हेर अधिकारी बसकेक हजर आशिल्ले। कान्स हांगा सुरू आशिल्ल्या चित्रपट महोत्सवात गोयात नोव्हेंबर महिन्यात जावपी 95व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पोस्टराचे उक्तावण केले। अंदु इफ्फी दर वर्साप्रमाण 20-28 नोव्हेंबर मजगती पणजेन जातलो। कान्स चित्रपट महोत्सवात दर वर्सा भारत वाटेकार जाता। अंदु कान्स महोत्सवात भारत पवेलियनाचे उक्तावण जाले। हे वेळार माहिती आणि वितरावण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्सातले भारतीय राजदूत जावेद अशरफ हजर आशिल्ले। भारत पवेलियन हे नेटवर्किंग देवघेव आणि भारतीय चित्रपटाच्या प्रसारात मोलादीक भूमिका निभायतले असे सचिव संजय जाजू हांणी सांगले। पावसा पयली वास्को शारातल्यो व्हाळयो आणि नाले नितळ करपाची कामां पुराय जातली म्हणपाची माहिती वास्कोचो आमदार दाजी साळकार हांणी दिल्या। शारातल्या मार्गाचेर आडमेळ येवपी झाडांच्यो फांदयो कातरपाच्या कामांक आयच्यान सुरवात जाल्या। ताची पळोवणी केल्या उपरांत खबराकारांकडेन उलयताना आमदार साळकार हांणी म्हळां की शारातल्या ज्या ज्या सुवातांनी पावसाचे उदक एकठांय जातालें त्यो पोरू पावस स्वप्नापुढे उक्त्यो करून बांधून घेतल्या. म्हणटकच अंदू उदक एकठांय जावप शक्य ना. मुखेल नाले नितळ करपाच्या कामांक कालच्यान सुरवात जाल्या. मुरगाव पालिकेनूय दीस वावड्याच्या कोतार कामगार घेवन कामां सुरवात केल्यात. अंदू लोकांक व्हडलोसो त्रास जावचो ना अशें आमदार दाजी साळकर हाणें म्हळां. पालिका वांगडी शमी साळकार हेवूय ह्या वेळार हाजीर आशिल्ल्यो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
आपणायात योग.
योग
भारताची प्राचीन देणगी.
March 2024 सावन फाटलो एक महिनो बंद आशिल्ल्या मडगांवच्या रवींद्र भवनातल्या पाय तियात्रिस्ट ह्या मुखेल सभाघराची दुरुस्ती जाल्या उपरांत 22 मे सावन सुरू जातले अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र तालक हाणी आयज पत्रकार परिषदेन दिली. ह्या संदर्भात उलयताना तालक हाणी सांगले 1069 बसपाक कदेलांची व्यवस्था आशिल्ल्या ह्या सभाघरातल्या तियात्र माळयेचे काम नव्यान केला. आदल्या काळातल्यो ओबडधोबड समांतर पावड्यार हाडपाक नटाच्या नाट्यकक्षाची जीर्णोद्धार करून माचयेर संवाद आयकूंक मेळचो म्हण मायक्रोफोन लायल्यात. ध्वनी येवजणेन सुदारणा केल्या. बसपाच्या व्यवस्थेतल्यो कदेलांची दुरुस्ती केल्यात. माचयेचे चाचणे खातीर 2 तियात्र आणि 1 नाचाचो कार्यक्रमूय आयोजित केल्ल्याची माहिती तांणी दिली. सभाघरांत अपंगत्व आशिल्ल्या खातीर खाशेली बसपाची व्यवस्था केल्या आणि ताचे खातीर 6 कदेलां राखून दवरल्यात. ताचे खातीर 1 खाशेलो रॅम्पूय तयार केला. एका महिन्यांत भौशीक बांदकाम खात्याच्या अ विभागान हे काम पुराय केले आणि आमी ताचेर देखरेख दवरली अशें तांणी सांगले. तियात्र सादरीकरणाचे वेळापत्रक थारोवपा खातीर आयज सगळ्या तियात्र निर्मात्या वांगडा आणि दिग्दर्शका वांगडा बसका जाली. एक महिन्यांत सभाघराची पुराय जीर्णोद्धार करून उपलब्ध करून दिल्ल्याची खोस आणि समाधान सगळ्या नाट्य कलाकारांनी उक्तायल्या. पावसाच्या आधी धोक्याची झाडां कापपा खातीर पणजी नगरपालिकेक 1,00,000 आणि ब वर्गाच्या नगरपालिकांक 50,000 रुपया जाल्यार क वर्गातल्या नगरपालिकांक आणि सगळ्या पंचायतींक 25,000 रुपयाचो निधी मेळटलो. हे संबंधित राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणान दोनूय जिल्हाधिकाऱ्यांक सुचोवणी दिल्या. प्राधिकरणान जारी केल्ल्या आदेशांत पावसा पयलीची तयारी करपा खातीर राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी मनशाच्या जिवाक धोको निर्माण करपी झाडां कातरपाची गरज आसा अशें म्हळां. हे खातीर दोनूय जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य आपत्ती निधीतल्यान नगरपालिका पालिका आणि पंचायतीक वयर उल्लेख केल्लो निधी दिवचो. निधी दिवचे पयली पालिका मंडळान आणि पंचायतीकडल्यान आदी दिल्ल्या निधीचे वापर प्रमाणपत्र घेवप गरजेचे आसा. लोकसभा वेंचणूक आचारसंहितेचे फाटभुंयेर कोणूच हो निधी राजकीय फायद्या खातीर वापरचो ना हाची जतनाय घेवची. हे अधिसुचोवणे खातीर राज्य कार्यकारी समितीची तशेंच मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयाची पूर्व मान्यताय घेतल्या अशें आदेशांत म्हटलां. राज्य शिक्षण संचालनालयान शाळांतल्या संगणक प्रयोगशाळां खातीर म्हजी लॅब बरी लॅब ह्या नांवान खासा पुरस्कार येवजण सुरू केल्या. ज्या शाळांनी 3 ते 15 संगणक आसात तांकां अ आणि 15 परस चड संगणक आशिल्ल्या प्रयोगशाळांक ब अशा वर्गावारीन ही पुरस्कार येवजण चालीक लागतली अशें शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी सांगला. ह्या संबंधातले परिपत्रक सगळ्या शाळा मुखेल्यांक धाडला. आयसीटी प्रयोगशाळा इंटरनेट पॉवर बँक एप सरोवर प्रोजेक्टर तांची स्थिती आणि विद्यार्थ्यांची संख्या अशा गजालींचेर मूल्यांकित करतले. शाळेच्या आयसीटी प्रयोगशाळेन योग्य फर्निचर मुळावी बांदावळ आसपाक जाय. शाळेची आयसीटी प्रयोगशाळा प्रशस्त आसपाक जाय आणि तातून योग्य तापमान आसपाक जाय. या पुरस्कारा खातीर पात्र थारपाक शाळेच्या आयसीटी प्रयोगशाळेच्या शिक्षकांनी गुगल डॉक्स वापरून सगळ्यो नोंदी योग्य रितीन आणि अद्ययावत दवरपाक जाय. शाळेच्या आयसीटी प्रयोगशाळेचो शिक्षक आणि संस्थेचो मुखेली उण्यान उणी 3 वर्सां सतत सेवेक आसपाक जाय अशी लेगीत अट आसा. विद्यार्थ्यांमदी तर्कीक विचार डिझायन विचार उजोवन मूल्यांकन जाला काय ना हाचोय विचार जातलो. अ वर्गा खातीर 40,000 आणि ब वर्गा खातीर 60,000 रुपयाचे पुरस्कार दितले अशें ह्या विशींच्या खबरेंत म्हळां. परतून एक फावट मुखेल खबरो. मुळाव्यो सुविधा आणि शिक्षकांच्या उपलब्धतेची व्यवस्था पळोवन अंदू 9 सावन एनईपी चालीक लावपाचो निर्णय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. महसूल सचिव आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस आणि आयज सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची बसका घेऊन मान्सूनपूर्व कामाचो नियाळ घेतला. कांस हांगा सुरू आशिल्ल्या चित्रपट महोत्सवांत गोंयांत जावपी इफ्फीच्या पोस्टराचें उक्तावण केलें. पावसा पयलीं वास्को शारांतल्यो व्हाळयो आनी नाले नितळ करपाची कामां पुराय जातली म्हणपाची म्हायती थळाव्या आमदारान दिल्या. आनी दुरुस्ती खातीर बंद आशिल्ले मडगांव रविंद्र भवनातले पाय तियात्रिस्ट सभाघर 22 मे सावन सुरू जातले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.